सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि पॉझिटिव्हिटीनं परिपूर्ण असा आपला आजचा शो होता. निखिला, श्रेया आणि सुखदा या तिनही मुलींसोबत आपण बोलत होतो. तिघीही स्वतःची कामं धामं, कॉलेज, बिझनेस सगळं सांभाळून कुत्र्यांसाठी, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसाठी कार्य करतात. त्यांचं स्टरलायझेशन, मेडिकेशन, त्यांना होणारा त्रास दूर करणं या झकास गोष्टींमध्ये या तिघी इन्व्हॉल्व्ह आहेत. या तिघीच नाही, यांचा संपूर्ण ग्रुप ACE आणि या ग्रुपचे जे फाउंडर मेंबर्स आहेत ज्याच्यामध्ये अँसन जोसेफ हे एक महत्वपूर्ण नाव येतं आणि हर्षद पूर्ण पात्रे, या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. या दोघांनीही या सगळ्या तरुणाईला एकत्र करून या झकास कामाला स्वतःला झोकून देणं शिकवलेलं आहे. सलाम 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 ही आपली आजची पोरं. इतके सुंदर विचार आहेत, स्वतःच प्रोग्रेस, स्वतःची प्रगती हे करत असताना सामाजिक जाणीवांना सुद्धा जाणणारी पोरं आहेत. सलाम आहे बॉस, सलाम. कौतुक आहे, प्रचंड कौतुक आहे, मनापासून कौतुक आहे आणि गर्व आहे की हो मी सुद्धा याच जनरेशनचा आहे, याच मुलांमध्ये माझा समावेश होतो. समाधान आहे, वा रे वा. याच समाधानासोबत रजा घेतो आता आरजे रुद्रा 93.5@gmail.com. शो कसा वाटला नक्की कळवताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, मजा आते.